शक्तिवाली बाई, अहो गेल्या वर्षी देखील तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी खरं दिलं होतं, आणि आता बी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो ते लक्षपूर्वक ऐका। अहो कलियुगात गणपतीचा 14वा अवतार म्हणजे धूम्रकेतू किंवा धूम्रवर्ण। हेच तुमच्या प्रश्नाचं खरं उत्तर आहे। आता बाई, आता आमचा प्रश्न आहे का, गणपतीला आपण मोदकाचा नैवेद्य अर्पण करतो, त्या मोदक या शब्दाचा ग्रंथाच्या आधारे अर्थ काय तू सांगा।